विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उमेश राजदरकर मानव विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखेमध्ये काम करतो. आज आपल्याकडे डॉक्टर विनायक गोविलकर सर आलेले आहेत. डॉक्टर विनायक गोविलकर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि नाशिकच्या BYK महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून कामही केलेलं आहे. गोविलकर सरांचा अर्थशास्त्रावरचा खूप मोठा अभ्यास आहे आणि अर्थशास्त्रावरचं एक नियमित मासिक थिंक लाईन ते प्रसिद्ध करत असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे जास्त करून आर्थिक प्रश्नाशी निगडित असे आणि अर्थशास्त्रातील सिद्धांतावर निगडित असे ते प्रकाशन करत असतात. त्याचप्रमाणे दरवर्षी बजेटवर अर्थसंकल्पावर त्यांची व्याख्यानं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये होत असतात. गोविलकर सरांचा आर्थिक विषयाचा आणि अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो अभ्यास हा केवळ पुस्तकी स्वरूपाचा नाही तर अर्थशास्त्राच्या अभ्यासातून सामाजिक कल्याण कसं वाढीस नेता येईल याचा ते सारखा विचार करत असतात. त्याच्यामुळे केवळ पुस्तकी अर्थशास्त्र जाणून घेणं आणि या अर्थशास्त्राचा मला दैनंदिन जीवनात नेमका काय उपयोग होणार आहे हे जाणून घेणं याच्याबद्दल खूप जमीन आसमानाचा याच्यामध्ये फरक आहे. आणि हा फरक जर आपण केला तर अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थाने मानवी शास्त्र होईल असं मला वाटतं. आणि म्हणून गोविलकर सरांचे याच्याबद्दल नेमके काय विचार आहेत हे जाणून घेण्याकरता आज आपण गोविलकर सरांना आमंत्रित केलेलं आहे. आणि आपला भारताचा आर्थिक विकास हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाशी संबंधित मी गोविलकर सरांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला केवळ आपल्या अभ्यासक्रमामधलं असलेलं अर्थशास्त्र अभ्यासाचं नाही तर त्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष भारतीय अर्थव्यवस्थेपुढे नेमके काय प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जाणून घेतानाच आपलं देखील आर्थिक वर्तन कशा प्रकारे असावं जेणेकरून सरकारच्या आर्थिक धोरणांना पूरक असं आपलं वर्तन राहील या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यामुळे केवळ जाणून घेतलं आणि आपलं वर्तन आहे तसंच राहिलं तर ते त्या अभ्यासास काही अर्थ राहणार नाही. म्हणून माझा भर असा राहील की सरांनी आम्हाला सांगावं की नेमक्या कशा प्रकारे वर्तन आर्थिक वर्तन आपण सर्वांनी ठेवावं की जेणेकरून त्याचा संपूर्ण समाजाला देखील फायदा होईल आणि आपलं व्यक्तिगत हित देखील साध्य होईल. नमस्कार गोविलकर सर.
नमस्कार. नमस्कार.
आज आपण या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल एक तर मी खूप आनंदी आहे आणि मी आपलं स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि एकंदरीतच एक अर्थशास्त्राचा अभ्यासक या नात्याने मला जे प्रश्न पडत आहेत त्याच्याबद्दल मला आपल्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. सर, आपण नेहमी म्हणजे 90 आपण ऐकत आहोत की जागतिकीकरण येणार आहे. प्रथम आम्हाला खूप भीती वाटत होती की जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे. लोक म्हणाले आपल्या नोकऱ्या जातील परकीय, परत त्या ठिकाणी जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अर्थव्यवस्थेचं शोषण झालं तसं सुरू होईल, परकीय लोक येतील ते आपल्यावर मालकी गाजवतील. तर हे जागतिकीकरण म्हणजे नेमकं असंच आहे का काही वेगळं आहे याच्याबद्दल थोडीशी आमची संकल्पना तुम्ही स्पष्ट करावी असं मला वाटतं.
सर, असं आहे, प्रत्येक देश ही एक स्वतंत्र अर्थव्यवस्था अशी संकल्पना आतापर्यंत होती. आपण जसं म्हणालात की 90 काहीतरी घडलं, ते घडलं खरं 86 गॅट हा जो काही करार केलेला होता 47 पहिला करार झाला होता आणि 86 त्याची जी चर्चा फेरी सुरू झाली, 8वी चर्चा फेरी, त्यावेळेला प्रामुख्याने व्यापारा व्यतिरिक्त काही विषय याच्यामध्ये आणले. तोपर्यंत गॅट हे फक्त जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ आणि ट्रेड म्हणजेच जकातीचा आयातीचा कर आणि व्यापार या दोन गोष्टींपुरतं मर्यादित ते होतं. पण 86 चर्चेमध्ये ज्याला उरुग्वे राऊंड असं म्हणतात, सर्वप्रथम शेती आलं व्यापाराबरोबर, त्याचबरोबर गुंतवणूक आलं, त्याचबरोबर सेवा आल्या आणि त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, म्हणजेच ज्याला आपण बौद्धिक संपदा अधिकार असं म्हणू शकतो, अशा 4 नवीन गोष्टी 86 चर्चेमध्ये आल्या. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की हे व्यापाराच्या पेक्षा बरंच व्यापक असं सगळं होणार आहे आणि एक प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये आली. म्हणजे आता कृषी करायचं तरी सुद्धा जागतिक व्यापार संघटनेची परवानगी घ्यायला पाहिजे का, बँकिंगची सुरुवात करायची, शिक्षणाची सुरुवात करायची, अशा सेवा द्यायच्या तरी जागतिक व्यापार परिषदेची परवानगी घेतली पाहिजे का, अशी भीती एक निर्माण झाली. मला असं वाटतं अगदी सुरुवातीला आपण हे समजून घेतलं पाहिजे की जागतिकीकरण म्हणजे निर्बंधरहित व्यापार, निर्बंधरहित गुंतवणूक, निर्बंधरहित सेवा, निर्बंधरहित संशोधन. मग ही बंधनं कसली होती? तर प्रामुख्याने ही बंधनं 4 प्रकारची होती. त्यातलं पहिलं बंधन होतं त्याला आपण टॅरिफ रेस्ट्रिक्शन्स असं म्हणू. टॅरिफ म्हणजे आयात शुल्क, कस्टम्स ड्युटी. एखाद्या देशातून आम्हाला आयात करायचीच नसली तर मग काय करत असे देशाचं सरकार? तर त्या वस्तूच्या आयातीवर भरमसाठ कर लावून टाकायचा. म्हणून येताना ती वस्तू जरी स्वस्त मिळत असली तरीही आयात त्याच्यावर आकारल्यामुळे आपल्या देशात ती वस्तू येताना त्याची किंमत जास्ती व्हायची आणि आयातीवर आपोआपच बंधन यायचं. तर पहिला अडचण होती ती म्हणजे टॅरिफ. दुसरी अडचण होती ती म्हणजे कोटा. कोटा म्हणजे ज्याला आपण संख्यात्मक बंधनं असं म्हणू शकतो. एखादी वस्तू किती आयात करायची याची कमाल मर्यादा निश्चित करून टाकायचं सरकार. त्यामुळे चांगल्या दर्जाची स्वस्त वस्तू बाहेरनं आपल्या देशात येणं शक्य असताना सुद्धा त्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ती आयात होतच नव्हती. म्हणून व्यापारामध्ये अडथळे निर्माण होते, व्यापार मुक्त नव्हता. तिसरी जो बंधन होतं त्याला टॅरिफ कोटा असं म्हणतात. म्हणजे काय? तर टॅरिफ काय आपण बघितलंय, कोटा काय हे बघितलंय. आता टॅरिफ कोटा म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुम्ही एक समजा 100 टन आयात करेपर्यंत इतकं आयात शुल्क लागेल, 100च्या पुढे तुम्ही केलं तर इतकं लागेल, 500च्या पुढे केलं तर इतकं लागेल. याचाच अर्थ जसं जसं आयातीचं प्रमाण वाढत जाईल तसं तसं टॅरिफचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यामुळे अधिक आयात करणं हे महाग होत जाईल. हे तिसरं बंधन होतं. चौथं बंधन होतं देशांतर्गत अर्थसहाय्य, सबसिडी. सबसिडीनी काय होतं बघा, समजा एखाद्या उत्पादकाला सबसिडी मिळाली तर त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होतं आणि म्हणून तो कमी किमतीला ते विकू शकतो. कल्पना अशी करा की एखाद्या देशामध्ये स्वस्त माल या सबसिडीमुळे तयार झाला तर तिथली किंमत कमी होईल आणि म्हणून त्यांची निर्यात अधिक होऊ शकेल. ज्या देशात सबसिडी नाही ते चांगले कार्यक्षम असले तरी सुद्धा त्यांची कॉस्ट अधिक होणार कारण त्यांना सबसिडी नाही आहे. म्हणून व्यापारात अडथळा आणणं, ज्याला तांत्रिक शब्द आहे विरूपता, डिस्टॉर्शन, असा अडथळा आणणारा हा एक सबसिडीचा प्रकार होता. आणि शेवटचा प्रकार होता ज्याला निर्यात सबसिडीज किंवा निर्यात अर्थसहाय्य असं म्हटलं जात असे. म्हणजे काय, तुम्ही उत्पादन करा तुमच्या देशात, तुम्ही जर निर्यात केला तर उदाहरणार्थ तुम्हाला त्याच्यावर करच लागणार नाही किंवा तुम्हाला निर्यातीसाठी जो काही फायनान्स केला जाईल त्याच्यासाठी व्याज लावणार नाही. या सगळ्या निर्यात सबसिडीज होत्या. याच्यामुळे सुद्धा स्पर्धाशीलता कमी होत होती. आता डब्ल्यूटीओ जेव्हा फॉर्म झालं त्यावेळेला या सगळ्या सबसिडीज, त्याचबरोबर टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बंधनं काढून टाकायची असं मान्य झालं आणि मग सगळ्या जगाची बाजारपेठ एक होईल आणि जिथे स्वस्त चांगल्या दर्जाचं उत्पादन होईल त्यांना जगाची बाजारपेठ मोकळी राहील, कोणत्याही देशाने त्याच्यावर बंधनं घालायची नाहीत, अशी एक संकल्पना जागतिकीकरणात आली. याला एक दुसरा आधार दिला गेला, त्याला म्हणतात थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज, मराठीत सांगायचं तर तौलनिक लाभाचा सिद्धांत असं त्याला म्हणता येईल. हा काय असतो? हाही समजायला अगदी सोपा आहे तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातला आहे. बघा, उदाहरण सांगायचं झालं तर मी शिक्षक होतो, मी सीएची प्रॅक्टिस पण करत होतो आणि आणखीन समजा एक दोन उद्योग मी करत होतो. याचा अर्थ असा झाला की चारही ठिकाणी मी काम करू शकतो पण चारही ठिकाणी माझं काम एकाच दर्जाचं असेल असं नाही. कदाचित मी शिक्षक म्हणून चांगला असेन तितका चांगला मी सीए नसेन. मी गाडी पण ड्राईव्ह करतो पण ड्रायव्हर म्हणून मी चांगला नसेल. तर मला कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य आहे, नैपुण्य आहे आणि तिथे जर मी काम केलं तर मग माझं काम अधिक चांगलं, दर्जानी चांगलं, कॉस्टनी कमी असं होऊ शकेल. आणि हे जसं व्यक्तीला लागू आहे ना तसं जमिनीलाही लागू आहे. तुम्ही जमिनीमध्ये कसलंही बी टाका ते उगवणारच आहे. पण कोकणामध्ये तुम्ही जर सफरचंद लावायला लागलात आणि काश्मीरमध्ये जाऊन जर का तुम्ही हापूस आंबा लावायला लागलात तर येणारं उत्पादन हे दर्जानी, क्वांटिटीनी आणि कॉस्टनी. पंजाबमधला गहू, भारतात नाशिकमध्ये पण गहू तयार होतो पण पंजाबातला गहू आणि नाशिकमधला गहू ह्याच्यात फरक पडेल. कोकणातला तांदूळ आणि इतर ठिकाणाचा तांदूळ ह्याच्यात फरक पडेल. हा आहे तौलनिक लाभाचा सिद्धांत. म्हणून जागतिकीकरणाच्या वेळेला काय सांगितलं गेलं की ज्या देशामध्ये ज्याचा तौलनिक लाभ आहे त्यांना ते तयार करू द्या, म्हणजे मग ते उत्तम दर्जाचं चांगल्या क्वांटिटीनी कमी खर्चामध्ये होईल आणि सगळ्या जगाला त्यांना पुरवू द्या. तुम्ही हा अट्टहास धरू नका की माझ्या शेतात मी सगळं मला हवं ते पिकवीन, त्याच्याऐवजी मी जे चांगलं तयार करू शकतो ते मी पिकवीन, ते मी एक्सचेंज करीन. आणि ते एक्सचेंज करण्याची मुभा या जागतिकीकरणाने मिळेल आणि त्यामुळे सगळ्या जगाचा लाभ होईल असं सांगितलं गेलं. ही जागतिकीकरणाची आहे पॉझिटिव्ह बाजू. मग लोकांना भीती का वाटली हो याची? भीती वाटण्याचं कारण अगदी स्वाभाविक आहे. स्वाभाविक असं आहे की माझ्याकडची टेक्नॉलॉजी, माझ्या देशातली, माझ्या देशात उपलब्ध असलेली संसाधनं, माझ्या देशात उपलब्ध असलेलं नैपुण्य लेबरचं आणि दुसऱ्या देशात उपलब्ध असलेलं हे सगळं हे मुळात वेगळं आहे. माझ्या इथं ट्रेनिंग कमी आहे म्हणून माझ्याकडचा वर्कर कमी उत्पादन देईल, पण दुसऱ्या एखाद्या प्रगत देशामध्ये चांगली तंत्रज्ञान आहे, चांगली लेबर फोर्स आहे, त्या ठिकाणी स्वाभाविकपणे उत्पादन चांगलं होईल. हा जो दोन देशातल्या विकासातला फरक आहे त्यामुळे स्वाभाविकपणे काही देश अधिक चांगलं उत्पादन करतील आणि मग आमच्या देशामध्ये जर काही बंधनच नसतील तर असा माल आमच्याकडे यायला लागेल जो आत्ता आपण काही प्रमाणात अनुभवला. मध्यंतरी चीनने असे काही प्रोडक्ट सगळ्या जगभर पाठवले की त्या त्या देशात उत्पादन जे होत होतं त्याच्यापेक्षा फार स्वस्त हे उत्पादन आलं. भीती वाटण्याचं मुख्य हे कारण होतं की आमची विकासाची स्टेज आणि इतर देशांची विकासाची स्टेज, आमच्याकडे उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधनं आणि इतर देशात उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधनं याच्यात खूप फरक आहे. म्हणून तौलनिक लाभ कदाचित त्यांना अधिक होईल, आम्हाला होणार नाही आणि मग आमच्याकडे फक्त आयातच वाढेल आणि ते आयात वाढ झाल्यानंतर त्याचे पैसे द्यायला विदेशी चलन आमच्याकडे कुठे असणार अशी भीती मनामध्ये निर्माण झाली. आता हा झाला सगळा पार्श्वभूमीचा भाग. आता तुमच्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. मग असं असताना समस्या सुटल्या का असा तुम्ही मला प्रश्न विचारला होता. आता भारताने 91 साली हे स्वीकारलं, 94 साली WTO स्थापन झालं, म्हणजे आता पुरेसा कालावधी 10-12-15 वर्षाचा कालावधी गेला. काय आला अनुभव आपल्याला? आपल्या भारतात सुद्धा पूर्वी असं म्हटलं जायचं की एक ईस्ट इंडिया कंपनी आली व्यापार करायला आणि तिने आमच्यावर राज्यच केलं 150 वर्ष. आता आम्ही तो उघडं करून देतोय, मग काय होईल? 15 वर्षाचा अनुभव आपला असा आहे की अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या देशात आल्या पण त्यांची सगळी ऍक्टिव्हिटी ही व्यापारापुरती मर्यादित राहिली. दुसरा एक फायदा आपल्याला असा झालेला दिसतो की आमच्याही कंपन्या मोठ्या झाल्या आणि त्याही इतर देशांमध्ये जाऊन व्यापार उद्योग करू लागल्या. उदाहरण सांगायचं झालं तर महिंद्रासारखं असेल, टाटांसारखं असेल, अनेक मोठे उद्योग. टाटांनी तर पोलादमध्ये आता जगातलं 3रं स्थान पटकावलेलं आहे. इतकी विकासाची प्रक्रिया आमच्याकडे झाली. याला कारण असं आहे की स्पर्धाशीलता आली. आम्ही जे प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये राहत होतो सरकारनी लायसन्सच देत नाही. ज्याला लायसन्स मिळालं तो प्रोटेक्टेड आहे, त्याला क्वालिटी इम्प्रूव्ह करायची गरजच नाही. त्याला स्पर्धकच नसल्यामुळे किंमत किती ठेवायची हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होतं. ही सगळी स्पर्धाशीलता आली. दुसरा एक फायदा असा झाला तो म्हणजे विदेशी कंपन्या आल्यामुळे आम्हाला आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा मिळू लागलं. त्यांच्याकडे काम करणारी मंडळी बघितल्यामुळे एफिशियन्सीचे नॉर्म्स, कार्यक्षमतेची काही मापदंड आम्हाला निश्चित करता आली. हा सगळा फायदा झाल्यामुळे एका बाजूने जागतिकीकरण आम्हाला खाऊन टाकेल का असं वाटत असताना तसं काही फारसं नाही घडलं. उलट आमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट मात्र आम्हाला झालेल्या दिसल्या. अर्थात काही बाबतीत विषम अशी स्पर्धा झाली हे नक्की. आणि ही विषम स्पर्धा प्रामुख्याने जी आम्हाला दिसते ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये विषम स्पर्धा दिसते. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या बाबतीत ही विषम स्पर्धा दिसते. स्थानिक उद्योजकांची गुंतवणूक म्हणजे आता ज्याच्याबद्दल खूप आरडाओरड चालू आहे ती म्हणजे रिटेलला मुक्त द्वार द्यायचं का. आता आमच्या इथला किराणा मालाचा दुकानदार जर वॉलमार्ट बरोबर स्पर्धा करायला लागला तर तो टिकणं शक्य नाहीये. हे जर तरतम ठेवलं शासनाने की कुठल्या क्षेत्रामध्ये विदेशी स्पर्धा अलाव करायची आणि कुठल्याच याच्यामध्ये विदेशी स्पर्धा परवानगी द्यायची नाही तर विकासाच्या दिशेने जागतिकीकरणाचा उपयोग करून घेणं शक्य आहे.
सर आता आपण जे सांगितलं त्याच्यावरनं विशेषीकरण आणि स्पर्धा या दोन बाबींमधून जागतिकीकरण हे फायदेशीरच होऊ शकेल. एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा आला की आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढं घडत असताना देशांतर्गत धोरण आपलं कशा प्रकारे असावं की जे लोकांची मानसिकता या जागतिकीकरणाकरता तयार करेल आणि जसं आपण म्हणालात की जी स्पर्धा आपल्याला करायची आहे त्या स्पर्धेकरता शेवटी आपली मनोवृत्ती सकारात्मक असणं देखील खूप आवश्यक आहे. तर देशांतर्गत आर्थिक धोरण हे ताठर असून चालणार नाही. त्याच्यामध्ये लवचिकता हवी आणि लोकांकडनं म्हणजे करारूपी पैसा काढून घेणं किंवा लोकांना सबसिडी कमी करण्याची सवय लावून देणं अशासारख्या अनेक धोरणं देशांतर्गत सरकारलाही करावी लागत असतील. तर या दृष्टीने आपलं काय मत आहे की देशांतर्गत धोरणाने नेमका या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वर्तन असावं देशांतर्गत धोरणाचं की जेणेकरून हे जे शॉक्स आपल्याला जागतिकीकरणामध्ये बसतील ते सहन करण्याची आणि त्याला पुढे तोंड देण्याची तयारी जनतेची होऊ शकेल याच्याबद्दल थोडस.
जागतिकीकरण आल्याबरोबर एक रेटा चालला आहे असा की आपल्याला आपली स्थानिक आर्थिक धोरणं बदलावी लागली. काही करारांमुळे बदलावी लागली. त्याच्या कमिटमेंट्स आपण दिल्या होत्या. डब्ल्यूटीओचे जे करार केलेत त्या करारात आपण कमिटमेंट्स दिल्याच होत्या. त्याप्रमाणे काही धोरणं बदलावी लागली, काही कायदे बदलावे लागले. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर आमचा MRTP ऍक्ट गेला, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट, तो गेला.
त्याच्याबद्दल थोडस जरा.
देशामध्ये कुठल्याही क्षेत्रात मोनोपोली म्हणजे एकाधिकारशाही निर्माण होऊ नये याच्यासाठी तो कायदा होता. त्या कायद्याच्या नावातच मोनोपोली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. आता हे रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे काय त्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे मग पटकन लक्षात येईल. काही वेळेला हे उत्पादक एक रिंग तयार करतात, एक गट तयार करतात ज्याला इंग्रजीत शब्द आहे कार्टेल. अशी रिंग तयार करतात आणि मग किती उत्पादन करायचं, केव्हा उत्पादन करायचं, कुठल्या मार्केटमध्ये पाठवायचं, काय किमतीला ते विकायचं असं सगळं ते ठरवतात. आणि असं ठरवून उत्पादनात दर्जात सुधारणा करायच्या ऐवजी बाजारावर कंट्रोल करून ते नफा अधिक करतात. याला म्हणायचं रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. ही व्यापारी पद्धत की विच इज रेस्ट्रिक्टिव्ह, दुसऱ्यांना एक्सक्ल्यूड करणारी ती पद्धत आहे. आणि मग ते स्वतःच्या मार्केट शेअरवर अगदी बाजार ताब्यात घेतात आणि ताब्यात घेऊन आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न करतात. असा एक कायदा आमच्याकडे होता. तो कायदा जाऊन आमच्याकडे नवीन कायदा काय आला त्याला म्हणतात कॉम्पिटिशन ऍक्ट. हे आम्हाला बदलावं लागला कायदा. असे कायद्यात काही बदल आम्हाला करावे लागले. उदाहरण सांगायचं झालं तर पेटंट ऍक्ट 72 साली केलेला कायदा होता तो आम्हाला 3-4 बदलावा लागला.
त्या कायद्यामध्ये सर काय तरतुदी होते?
पेटंट हा पुन्हा एक एकाधिकारशाहीचाच कायदा आहे. कसं असतं माणूस ज्यावेळेला संशोधन करतो त्याला संशोधन करायला उद्युक्त कोणीतरी करायला लागतं, कारण संशोधक हा आपलं डोकं वापरतो, आपला अनुभव वापरतो, आपला वेळ देतो आणि हे सगळं देऊन खूप कष्ट घेऊन तो एखादा शोध लावतो. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं, समजा आता कॅन्सरवर एखाद्याने औषध शोधून काढलं तर आता त्या सगळ्या समाजाला उपयोगी होणार आहे, पण हे कोणीतरी मेहनत करून शोधून काढायला पाहिजे. मग त्याला इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे की मी असे संशोधन करावं, यासाठी त्याला इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे. हा इन्सेंटिव्ह काय असू शकतो? तर हा इन्सेंटिव्ह असतो त्याला त्याच्या संशोधनाचा एकाधिकार देणे. त्याने संशोधन केलंय आणि एकाधिकार म्हणजे काय? मग की त्याच्या परवानगीशिवाय तो फॉर्म्युला, ते संशोधन अन्य कोणी वापरायचं नाही आणि त्याची परवानगी घेण्यासाठी मग तो त्याच्या टर्म्स डिक्टेट करू शकतो की मला इतकी रॉयल्टी तुम्ही दिली तर मी हे तुम्हाला देईन, इतक्या काळासाठी देईन, इतक्या क्वांटिटीच्या उत्पादनासाठी देईन वगैरे. असा जो एकाधिकार दिला जातो त्याला पेटंट राईट असं म्हणतात. यांनी संशोधनाला प्रोत्साहन मिळतं, लोकांना आपण संशोधन केल्यानंतर त्याचं कॉम्पन्सेशन मिळेल, त्याच्यावर माझं काहीतरी उदरनिर्वाह चालेल, पैसा मिळेल. असे एक दुसरा एक फायदा याचा असा असतो की एक संशोधन झालं की त्याच्या पुढे दुसरं संशोधन होतं तो पाया धरून. म्हणून संशोधन झाली पाहिजे, त्याला इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे, आर्थिक लाभ मिळाला पाहिजे, म्हणून पेटंट दिलं जातं. या पेटंट ऍक्टमध्ये तीनदा चारदा बदल आपल्याला करावे लागले. तेव्हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे म्हणजे एक अग्रीमेंटमुळे काही बदल घडले आणि प्रत्यक्षात ही विदेशी मंडळी आपल्या देशात आल्यामुळे वातावरणात जे बदल झाले त्यामुळे काही बदल घडायला लागले. उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वीची कोऑपरेटिव्ह बँक बघा, तिचं एकंदर रूप बघा, तिची सर्व्हिस काय होती ते बघा आणि आत्ताची कोऑपरेटिव्ह बँकेचं रूप बघा, कारण त्यांना आता कॉम्पीट करायचंय खासगी क्षेत्रातल्या आणि विदेशी बँकांच्या बरोबर. त्यामुळे स्वाभाविकपणे सगळीकडे कॉम्प्युटरायझेशन झालं, ऑनलाईन झालं, सगळीकडे एटीएम आलं, सगळीकडे कोअर बँकिंग आलं, हे पूर्वी झालं नसतं. हा काही कायद्याने झालेला बदल नाहीये, हा वातावरणातल्या बदलामुळे झालेला बदल आहे. तेव्हा असे दोन प्रकारचे बदल आपल्याला या जागतिकीकरणामुळे झालेले दिसतात. आता धोरणातला बदल काय? तर कायद्यात झालेले बदल हा धोरणातला बदल आहे, किंवा आपण ज्याला पॉलिसीज म्हणतो शासनाच्या, ज्याला मॉनिटरी पॉलिसी असेल, फिस्कल पॉलिसी असेल, फॉरेन ट्रेड पॉलिसी असेल, इंडस्ट्रीयल पॉलिसी असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी असेल, या सगळ्या पॉलिसीजमध्ये काही बदल हा आम्हाला करावा लागला. उदाहरण अगदी सोपं जर सांगायचं झालं सगळ्यात, तर मला वाटतं आत्ता लेबर कायद्यात होणारे बदल हे एक आपल्याला घेता येईल. पूर्वी अजिबात लेबर कायदे असे एकदम स्ट्रिंजंट लेबर कायदे होते, एका अर्थाने सांगायचं तर पूर्णत कामगारांच्या बाजूने कामगार कायदे होते, पण लक्षात असं आलं की किती बदल होत गेलेत बघा. आता कॉन्ट्रॅक्ट लेबर आलं आमच्याकडे, आउटसोर्सिंग आलं आमच्याकडे, हे सगळं शक्य कशामुळे झालं? या दोन्ही बदलांमुळे शक्य झालं, कायद्यातल्या बदलांमुळेही शक्य झालं आणि वातावरणातल्या बदलांमुळेही शक्य झालं. आता जेव्हा आम्ही आउटसोर्सिंग म्हणतो म्हणजे काय? तर आम्ही आमच्या फॅक्टरीत उत्पादन नाही करणार, आम्ही कोणीतरी दुसऱ्या फॅक्टरीत उत्पादन झालेला तो प्रोडक्ट तसाच्या तसा इनपुट म्हणून विकत घेऊ, हे पार्ट म्हणून विकत घेऊ आणि तो आमच्या प्रोडक्टमध्ये ऍड करू, याला आउटसोर्सिंग असा शब्द आला. मला सांगा, ह्यानी उद्योजकता वाढीला लागली का? पूर्वी माणूस फक्त नोकरीला जायचा, आता हा माणूस तो पार्ट तयार करण्यासाठी स्वतःचं युनिट तयार करतो, म्हणजे तो स्वयंरोजगार निर्माण करण्याला सक्षम झाला. असे अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे कामावर असलेल्या माणसांनाच ती कंपनी सांगते की बाबा रे तुला हे मशीन आम्ही घेऊन देतो, तुला वर्किंग कॅपिटल आम्ही देतो, हा पार्ट तू इतके दिवस इथे तयार करतोयस, आता तू तुझा तयार कर आणि आम्हाला विकत दे. हा स्वयंरोजगार आम्हाला जागतिकीकरणामुळे निर्माण झालेला दिसतो आहे. त्यामुळे काही बदल हे आम्हाला कायद्यात करावे लागले, काही बदल हे आम्हाला धोरणात करावे लागले आणि काही बदल हे वातावरणामुळे निर्माण झाले आणि या सगळ्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आम्हाला दिसतो. पण कितीही कॉम्पिटिशन ऍक्ट आला ना, तरी शेवटी माणसाची आणि कंपन्यांची एक प्रवृत्ती अशी आहे जिला बाजारात मक्तेदारी निर्माण करून नफा वाढवणं, ही माणसाची प्रवृत्ती आहे. दोन तीन उदाहरण मी आपल्याला सांगतो. म्हणजे इन स्पाइट ऑफ कॉम्पिटिशन ऍक्ट हा स्पर्धा कायदा येऊन सुद्धा स्पर्धा न राहता मोनोपोली कशी आली. रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेसचा ऍक्ट जाऊन सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस कशा चालू आहेत. एखाद दोन उदाहरणं बघू म्हणजे मग मला वाटतं ते लक्षात येईल. सगळ्यांचा आवडीचा एक पदार्थ आहे तो म्हणजे पोटॅटो चिप्स, सगळ्यांना आवडतात. आणि त्याचे जर ब्रँड्स आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल लेज आहे, अंकल चिप्स आहेत, हे जरा मोठे ब्रँड्स. बाकी स्थानिक ब्रँड्स खूप आहेत. काय घडलं या बाबतीत, फ्रिटोले नावाची कंपनी आहे जी पेप्सी या मल्टीनॅशनल कंपनीची सबसिडरी आहे, त्यांचा हा ले ब्रँड असलेला प्रोडक्ट आहे. 40% बाजारपेठ सगळ्या पोटॅटो चिप्सची या फ्रिटोलेकडे होती. अमृत वनस्पती नावाची दुसरी एक आपली गुजरातची कंपनी आहे, स्थानिक कंपनी आहे, अंकल चिप्स हा त्यांचा ब्रँड. 40% बाजारपेठ ही त्यांची होती. म्हणजे आपण जर देशातली 100% बाजारपेठ पोटॅटो चिप्सची बघितली तर त्यातली 80% बाजारपेठ फक्त ह्या दोन कंपन्यांकडे होती. त्यामुळे स्पर्धा खरी ह्या दोघात होती, एक आहे मल्टीनॅशनल, एक आहे स्थानिक. काय झालं पुढे, पुढे फ्रिटोलेनी एक प्रस्ताव ठेवला आपल्या अमृत वनस्पती कंपनीला की आम्हाला तुमचा फक्त ब्रँड विकत द्या, आम्हाला तुमची फॅक्टरी नको, तुमचे वर्कर्स नको, काही नको, आम्हाला फक्त काय करा, अंकल चिप्स हा ब्रँड द्या. अर्थ याचा नीट समजून घेतला पाहिजे व्यापारी भाषेत. ही कंपनी स्वतःचे पोटॅटो चिप्स तयार करू शकेल, बाजारात विकू पण शकेल, फक्त विकताना अंकल चिप्स या नावाने विकू शकणार नाही. याला म्हणायचं सेल ऑफ ब्रँड. दोघांमध्ये निगोसिएशन झाले आणि फ्रिटोलेनी काही कोटी रुपयांना हा ब्रँड विकत घेतला. आता याचा परिणाम कसा झाला असेल आपण विचार करू शकतो. 80% बाजारपेठ एका कंपनीच्या ताब्यात आली. मग आम्ही तर म्हणतो की मोनोपोली घालवण्यासाठी कायद्यात बदल केला आहे. इथे प्रत्यक्षात काय घडलं, इथे प्रत्यक्षात मोनोपोलीच आलेली आपल्याला दिसते. अशी उदाहरणं आपल्याला आईस्क्रीममध्ये दिसतात का बघा. किती कंपन्या आहेत आईस्क्रीम बनवून विकणाऱ्या, 3 किंवा 4. कोल्ड्रिंक्स विकणाऱ्या किती कंपन्या आहेत, 2 किंवा 3. म्हणजे मोनोपोली गेली का, साबण बघा, कपड्याचं साबण असू दे किंवा अंगाला लावायचं साबण असू दे, आपल्याला दोनच प्रमुख कंपन्या दिसतात, एक हिंदुस्थान लिव्हर दिसते आणि दुसरी प्रॉक्टर अँड गॅम्बल दिसते. जवळपास 80-90% बाजारातला शेअर या दोन कंपन्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे एका बाजूनी जागतिकीकरणामुळे स्पर्धा निर्माण होईल असं आम्हाला वाटत होतं, प्रत्यक्षात असं लक्षात येतं आर्थिक ताकदीवर, मॅनेजरियल स्किल्सवर या कंपन्या आपली मोनोपोली पुन्हा एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतात. रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसचं एक उदाहरण सांगतो म्हणजे आणखीन लक्षात येईल. भारतातल्या ज्या सिमेंट उत्पादक कंपन्या आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये एसीसी असेल, एलएनटी असेल, बिर्ला असतील, या सगळ्या कंपन्यांनी मिळून 5-6 वर्षापूर्वी ज्याला मी मगा उल्लेख केला कार्टेल निर्माण केलं. आणि त्यांनी ठरवलं की आम्ही किती उत्पादन करायचं आपण सगळे मिळून ठरवू, कुठल्या मार्केट सेगमेंटमध्ये कोणी विकायचं हे आपण ठरवू. म्हणजे हा एरिया तुझा बाबा, तू इथे विक, मी तिथे येणार नाही, हा एरिया माझा, एवढा मोठा भारत देश आहे, असं कार्टेल निर्माण केलं. आणि मग आठवत असेल की सिमेंटच्या दर गोणी किमती वाढत गेल्या. उत्पादनाची कॉस्ट वाढली म्हणून वाढल्या का, मागणी वाढली म्हणून किंमत वाढली का, खरं म्हणजे अर्थशास्त्रात काय व्हायला पाहिजे, कॉस्ट वाढली म्हणून किंमत वाढली, किंवा मागणी वाढली आणि पुरवठा तेवढा वाढला नाही म्हणून किंमत वाढली. हे अर्थशास्त्रीय सिद्धांत लागू न होता किमती वाढायला लागल्या. कशामुळे, तर त्यांनी एक कार्टेल तयार केलं. आणि मग या कॉम्पिटिशन ऍक्ट खाली एक कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया CCI नावाची अथॉरिटी आहे, त्यांच्याकडे कंप्लेंट केली गेली. आणि त्या कंप्लेंटला उत्तर देण्यासाठी त्यांनी तो केस हिअर केली, ऐकली, त्याच्यावर निर्णय दिला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 643 कोटी रुपयाची पेनल्टी ह्या कंपन्यांना लावली. मला असं वाटतं की प्रयत्न चालू आहे. एका बाजूनी मनुष्य स्वभावानुसार मोनोपोली निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे, तर दुसऱ्या बाजूनी शासन म्हणून असे प्रकार होऊ नयेत यासाठी धोरणात्मक प्रयत्न चालू आहेत. असे दोन्ही प्रयत्न आपल्याला आपल्या देशामध्ये दिसत आहेत.
सर, आता आपण जसं सांगितलं की स्पर्धेतून जे लाभ होणार आहेत ते लाभ घेत असताना आपण जागरूक राहणं देखील खूप आवश्यक आहे. मग तो अगदी छोटा उत्पादक असो किंवा मध्यम दर्जाचा उत्पादक असो. आता हे जे लाभ आहेत, हे लाभ आणि आपण स्पर्धेचे जे फायदे सांगितले ते विचार करता माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न आला की आपलं जे अगदी नियोजनापासूनचं स्वयंपूर्णतेचं जे धोरण आहे की आम्ही अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण ठेवू, कमीत कमी प्रमाणात दुसऱ्या देशांवर अवलंबून राहू, जे आम्हाला पाहिजे ते आम्ही स्वतःच तयार करू किंवा स्वतःच पिकवू, आणि जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणारे जे बदल आहेत त्या बदलांपासून, त्या शॉक्सपासून आमची अर्थव्यवस्था आम्ही अलिप्त ठेवू किंवा दूर ठेवू, असा एक जो आपला विचार होता तो विचार आणि आपण जे आत्ता विश्लेषण केलेलं आहे ते, तर या सगळ्यामध्ये स्वयंपूर्णतेचं तत्व कुठे बसतं हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे मग हे तत्व जर बसत नाहीये तर ते आता टाकाऊ झालेलं आहे का, त्याचा आपण त्याग केला पाहिजे का, याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा.
खूपच छान प्रश्न तुम्ही विचारला. मी दोन शब्द अर्थशास्त्रात नेहमी वापरले जाणारे आधी सांगतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण बघू. एक शब्द आहे त्याचं नाव आहे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, आयातीला पर्याय. मी कशाने आम्ही स्वावलंबी होऊ, तर आयातच केली नाही की आम्ही स्वावलंबी होऊ, आणि आयात जर करायची नसेल तर काय केलं पाहिजे, आयातीला पर्याय देशात उपलब्ध केला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात गांधीजींनी सुद्धा या प्रतिमानाला, या मॉडेलला खूप आग्रहाने धरलं होतं. हा एक शब्द आहे. दुसरा शब्द आहे एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेल.
एक्सपोर्ट लेड
ग्रोथ मॉडेल, आमचा विकास कसा असला पाहिजे, तर तो एक्सपोर्टवर आधारित, निर्यातीवर आधारित, जसं आता चीननी केलाय. चीननी गेल्या 10-15 वर्षांमध्ये जो काही एकूण आर्थिक विचार केला तो असा केलाय की आमच्या देशात लागतंय म्हणून आम्ही उत्पादन करू असं नाही, जगात काय लागतंय ते आम्ही उत्पादित करू, जगाला ते विकू, त्यांच्याकडनं आम्हाला विदेशी चलन मिळेल आणि मग त्यातनं आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घेऊ, असे दोन विकासाचे मॉडेल्स आहेत. पहिलं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, दुसरं एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेल. काय चांगलं असा प्रश्न मनामध्ये येणार. मला असं वाटतं अतिशय सोपं, थोडासा विचार आपण स्वतः केला तर कळेल. आम्ही पूर्ण स्वयंपूर्ण राहू हे आजच्या जगात अशक्य आहे. अशक्य अशासाठी आहे की आता आपण सगळ्या जगाशी एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, आणि हे जर जोडले गेलेलो असलो तर इतर ठिकाणचं जे चांगलं आहे ते आमच्याही देशात आलं पाहिजे, वापरलं पाहिजे, आणि त्या आधारावर आम्ही विकास केला पाहिजे. म्हणून आम्ही अलिप्त राहू पूर्णपणे. म्हणजे कशा पूर्णपणे, म्हणजे काय, उत्पादन आमच्याच इथे होईल, गुंतवणूक आम्हीच करू, रोजगाराला आमचीच माणसं असतील, तंत्रज्ञान आमचंच असेल. मी जेव्हा स्वयंपूर्ण म्हणतोय तेव्हा या सगळ्या बाबतीत स्वयंपूर्णता म्हणतोय. ही आता अशक्य आहे, कारण सगळ्या प्रकारचं संशोधन तुमच्याच देशात होईल अशी शक्यता नाही. जेवढी उत्पादनासाठी लागणारी गुंतवणूक आहे ती सगळी आमच्याच देशातनं उभी राहील हेही शक्य नाही. ज्या ज्या सेवा आम्हाला पाहिजेत त्या सगळ्या सेवा आम्हीच आमच्या देशात निर्माण करू हेही शक्य नाही. इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये इतकं प्रचंड पाहिजे, आम्हाला वीज कमी आहे, आमच्याकडे रस्ते कमी आहेत, पोर्ट्स नाही आहेत, एअरपोर्ट्स नाही आहेत, हे सगळं आम्हाला पाहिजे. आमचं स्थानिक बचतीचं प्रमाण हे पूरं करण्यासाठी पुरेसं आहे का, त्यामुळे आम्हाला विदेशी गुंतवणूक लागणारच आहे. तिला नाही म्हणणं हे एका अर्थाने आम्ही विकासाला नाकारण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला पूर्ण स्वयंपूर्णताच पाहिजे असा अट्टहास धरून बसणं अयोग्य आहे. पण मग आम्ही एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेलच्या मागे जावं का, हा दुसरा प्रश्न आहे. तर चीनचं काय झालं हे उदाहरण आता आपल्या समोर आहे. 10 वर्षात चीनने खूप प्रगती केली, पण ज्यावेळेला अमेरिका आणि युरोपमध्ये 2008 साली काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम आला आणि त्यांच्या अर्थव्यवस्था मंदीत गेल्या, त्यावेळेला सगळ्यात मोठा फटका चीनला बसला. याचं कारण असं की ते फक्त निर्यातच करत होते, त्यांची आयात कमी झाली कारण त्या देशात मंदी आली, आणि त्यांची आयात कमी झाल्याबरोबर चीनची निर्यात कमी झाली, त्यांची निर्यात कमी झाल्याबरोबर उत्पादन कोणासाठी करणार? म्हणून उत्पादन कमी झालं, आणि उत्पादन कमी झाल्यावर रोजगार कमी झाला, लोकांचं उत्पन्न कमी झालं, आणि चीनची जी प्रगतीची गती होती ती एकदम घटली. त्यामुळे दोन्हीही मॉडेल्स ही एकांगी आहेत. काय करायला पाहिजे मग? त्याचा चांगला नमुना सध्या भारतात आपल्याला दिसतो. आम्ही दारं उघडलेत, पण किती उघडायची आणि कोणती उघडायची याबद्दल आम्ही फार सिलेक्टिव्ह आहोत. आम्ही परवानगी दिली, म्हणजे मग आम्ही ज्याचा उल्लेख केला, रिटेलमध्ये सुद्धा विदेशी लोकांना याला परवानगी दिली, पण किती दिली? मर्यादित दिली. 100% मालकी नाही दिली. डिफेन्समध्ये आम्हाला चांगल्या दर्जाची आयुधं पाहिजेत, इक्विपमेंट पाहिजेत. आम्ही काय केलं? 25% डिफेन्सला ओपन केलं, एफडीआय साठी ओपन केलं. हा जो विषय आम्ही थोडं तारतम्य ठेवून मराठीत सांगायचं तर करतो आहोत, त्याचा आम्हाला निश्चितपणे उपयोग होतो. आम्ही निर्यातीसाठी उत्पादन करायच्याऐवजी स्थानिक बाजारपेठेसाठी उत्पादन करतो आहोत, त्याचा दुहेरी फायदा आम्हाला होतोय. एक तर इथे उत्पादन वाढतंय, त्यामुळे रोजगार वाढतोय, त्यामुळे उत्पन्न वाढतंय, आणि या वाढलेल्या उत्पन्नाला भागेल अशी, कारण वाढलं उत्पन्न की मागणी वाढते, आणि मागणी वाढली की त्याच्यासाठी उत्पादन पुन्हा वाढवावं लागतं. तर हे सायकल चालू राहण्यासाठी आणि देशांतर्गत मागणी पुरी करण्यासाठी आमचं हे धोरण हे एका अर्थाने मी म्हणेन अतिशय चांगल्या योग्य दिशेने चालू आहे असं म्हणावं लागेल.
सर, ज्यावेळेला आपण आर्थिक विकास आणि आर्थिक धोरण म्हणतो त्यावेळेला राजकोषीय धोरण किंवा राजवित्तीय धोरण आणि मॉनिटरी पॉलिसी किंवा द्रव्यविषयक धोरण या धोरणांचा उल्लेख असणं हे अट असतं. तर ही धोरणं म्हणजे नेमकं काय आहे ते जरा आम्हाला तुम्ही सांगा, आणि त्याच्यानंतर मग मी पुढला प्रश्न विचारेल, कारण याच्याबद्दल जाणून घेणं, याच्याबद्दलच्या संकल्पना स्पष्ट होणं हे खूप आवश्यक आहे. तर राजकोषीय धोरण म्हणजे नेमकं काय आणि द्रव्यविषयक धोरण म्हणजे काय हे जरा आम्हाला समजून सांगा.
एक एक घेऊ. हो, राजकोषीय धोरण त्याचं नावच आहे. राजकोष म्हणजे काय? तर सरकारची आय आणि व्यय. सरकारला उत्पन्न मिळतं आणि सरकारला खर्च करावा लागतो. मला असं वाटतं की ढोबळ मानाने बघितलं तर सरकारचं सुद्धा एक संसार आहे, जसं तुमचा माझा आहे. आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी, आपली आवक किती आणि आपला खर्च किती याचं नियोजन आपण करतो, आणि आपल्या बाबतीत एवढं म्हणता येईल की पगारदार माणसाला आवक म्हणजे पगार, फार्त भरताने काय गुंतवणूक केली असेल त्याच्यावरचं व्याज, याच्याशिवाय असतं काय? खर्चाचं हेच खूप आहेत. सरकारला सुद्धा काय आय आहे, म्हणजे जमा आहे, महसूल ज्याला असं म्हणतात. तर शासनाचा महसूल काय आहे? मुख्य महसूल कर. वेगवेगळ्या प्रकारचे जे कर लावलेले असतात, मग इन्कम टॅक्स असेल, सेल्स टॅक्स असेल, कस्टम्स असेल, एक्साइज असेल वगैरे, असे हे सगळे कर हा सरकारचा मोठा महसूल झाला. दुसरा काय? दुसरा आहे नॉन टॅक्स, करेतर उत्पन्न. मग या करेतर उत्पन्नात काय असतं? सरकारने केलेली गुंतवणूक, त्याच्यावर मिळणारं व्याज, सरकारी उद्योग, त्याचा नफा, हे सगळं करेतर उत्पन्न म्हणून धरलं जातं. हे झालं सरकारची जमा बाजू. आणि खर्च बाजू, सरकारला प्रामुख्याने तीन हेड्सवर, तीन खात्यांवर खर्च करायला लागतो. त्यातलं पहिला सरकारची भूमिका आहे पोलीस स्टेट, संरक्षक राज्य. म्हणजे काय? तर या देशाचं बाह्य आक्रमणांपासून संरक्षण केलं पाहिजे, त्यावर काही खर्च करायला लागतो, ज्याला आपण डिफेन्स एक्सपेंडिचर म्हणू. दुसरा एक खर्च आहे अंतर्गत बंडाळी होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्था टिकावी, म्हणून मग कोर्ट असेल, पोलीस असेल, याच्यावर होणारा खर्च आहे. या सगळ्या खर्चाला मी म्हणतो संरक्षक राज्य म्हणून करायचा खर्च. शासनाची दुसरी एक भूमिका आहे जिला आपण असं म्हणू विकासक राज्य. या अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे ही पण जबाबदारी शासनाचीच आहे. आता काही जण असं म्हणतील की तुम्ही सांगताय ते कम्युनिस्ट विचारसरणीत झालं, कॅपिटलिस्टमध्ये नाही. असं नाही, तुमची विचारसरणी कोणतीही असू द्या, शेवटी विकास करणं ही शासनाचीच जबाबदारी आहे. फक्त ती शासनाने स्वतः करायची का शासनाने खासगी क्षेत्राकडनं करवून घ्यायची हा कॅपिटलिझम आणि कम्युनिझम मधला फक्त फरक राहतो.
कॅपिटलिझम मध्ये नेमकी काय भूमिका असते थोडस त्याच्याबद्दल सांग.
कॅपिटलिझम मध्ये प्रामुख्याने किमान निर्बंध शासनाचे असतात आणि खासगी क्षेत्राला मुक्त वाव दिलेला असतो. मी जे मगा एक शब्द वापरला ना, खासगी क्षेत्राकडनं करून घ्यायचं का शासनाने स्वतः करायचं, शेवटी तुम्ही जर खासगी क्षेत्राला मुक्त वाव देऊन टाकला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की खासगी क्षेत्र स्वतःसाठीच काम करेल, समाजासाठी देशासाठी काम करणार नाही. हा मनुष्य स्वभाव आहे, मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो, हे काही कोणी मुद्दामून करतं असं नाहीये. म्हणून मग खासगी क्षेत्राला वाव देताना काही नियमन करणं, छान दोन शब्द आहेत, एक आहे नियंत्रण करणं आणि दुसरा आहे नियमन करणं. इंग्रजीत सांगायचं तर रेग्युलेशन अँड कंट्रोल, या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. तर ज्यावेळेला आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमीकडे जातो त्यावेळेला नियमन असतं, म्हणजे शासन नियामकाच्या भूमिकेत असतं. ज्यावेळेला खासगी क्षेत्र आपली चौकट सोडून बाहेर जायला लागतं त्यावेळेला शासन त्याच्यावर काही बंधनं आणतं, याला आपण नियमन असं म्हणतो. म्हणजे काही नियम केले ते पाळले जात आहेत की नाही हे बघणं. आणि नियंत्रण याचा अर्थ याच्यापेक्षा खूप वाईड आहे, खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप येतो, इथे हस्तक्षेप कमी असतो. थोडक्यात याचा अर्थ असा. तेव्हा दुसरा विकासक राज्य, म्हणजे उदाहरण सांगायचं तर वीज पुरवठा शासनाने करायचा का खाजगीला देऊन त्याच्यावर नियमन शासनाने करायचं. जर खाजगीकडे दिला तर तुम्ही कॅपिटलिस्टकडे गेलात, आणि याचे सगळा एकाधिकार शासनाकडे राहिला तर त्याला आपण कम्युनिस्ट किंवा नियंत्रित अर्थव्यवस्था म्हणू शकतो. रस्ते शासनाने करायचंय का खाजगी लोकांनी करायचंय, हा ह्या दोघातला फरक मला असं वाटतं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे विकास करणं ही शासनाची जबाबदारी आहे, दुसरं त्यावर काही खर्च करायला लागतो, आणि तिसरं ज्याला आपण असं म्हणू कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट, ही सुद्धा शासनाचीच जबाबदारी आहे. कारण जसा विकास होतो त्याच्यापासून मिळणारे लाभ हे जॉग्राफिकली भौगोलिकदृष्ट्या सगळ्यांना मिळाले पाहिजेत, तसंच समाजातल्या प्रत्येक घटकालाही मिळाले पाहिजेत. सो देर शुड बी नो रिजनल डिस्पॅरिटी अँड देर शुड बी नो इन्कम डिस्पॅरिटी. या दोन्ही गोष्टींचं काम शासनाकडे असतं आणि त्यावरही काही खर्च करावा लागतो. उदाहरण जर द्यायचं झालं समजा एखादं, तर शाळेमध्ये मुलांना माध्यान्ह भोजन देणं, मला सांगा बरं सरकारचं काय ही जबाबदारी आहे? खरं म्हणजे पोलीस स्टेट म्हणून नाही, डेव्हलपमेंट स्टेट म्हणून पण नाही, पण कल्याणकारी राज्य म्हणून शासनाला हे बघितलं पाहिजे की जर मुलांना अन्नच मिळत नसेल तर ते शिकतील काय? मुलींना शिक्षण फुकट का बरं? कारण शिक्षणावर खर्च करण्याची जर मुलींची शक्यता नसेल तर शासन तो खर्च करतं आणि मुलींचं शिक्षण होईल असं बघतं. किंवा एखाद्या अविकसित भागामध्ये उद्योग नेणं, यांनी काय होईल? रिजनल डिस्पॅरिटी कमी होईल. आता जे आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे ह्या बाजूला विकास झालाय, औरंगाबाद इकडे विकास झालाय, पण मराठवाड्यात बाकी भागात विदर्भात बाकी भागात झालेला नाही, याला रिजनल डिस्पॅरिटी म्हणतात. हे करण्यासाठीही शासनाला खर्च करावा लागतो. म्हणून तीन भूमिकांवर शासनाचा खर्च होतो, पोलीस स्टेट म्हणून काही खर्च आहे, विकासक राज्य म्हणून काही खर्च आहे, आणि कल्याणकारी राज्य म्हणून काही खर्च आहे. आता खर्चाची आपल्याला कल्पना आली असेल, नुसतं सरकार चालवण्याचा पगार म्हणजे सरकारचा खर्च नाही, एवढ्यावर सरकारला खर्च करायला लागतो. आणि मग आपल्या लक्षात येईल खूप विकास करायचा आहे म्हणून खूप खर्च करायला पाहिजे, खूप कल्याण साधायचं आहे म्हणून खूप खर्च करायला पाहिजे. आपल्या बाउंड्रीवर आपले मित्र देश आहेत, एका बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला बांगलादेश आहे, एका बाजूला चीन आहे, हे सारख्या कुरबुरी करत असतात, म्हणून काही खर्च करावा लागतो. आणि मग खर्च जास्ती उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण होते, त्याला तूट असं म्हणतात. ही तूट भागवावी लागते, त्यासाठी काही मग सरकारला कर्ज घेणे वगैरे प्रकार करायला लागतात. थोडक्यात राजकोषीय धोरण म्हणजे या तीन बाबतीचं धोरण आहे. पहिलं उत्पन्न, दुसरं खर्च, आणि तिसरं तूट मिटआउट करण्यासाठी, दोन तोंड मिळवण्यासाठी एकतर चलन छापा, नवीन करन्सी काढा किंवा कर्ज घ्या. या तीन बद्दल सरकार जे धोरण आखतं त्याला राजकोषीय धोरण असं म्हणतात. मला असं वाटतं हे जर एकदा सगळं डोळ्यासमोर आलं ना, मग कर का वाढवले जातात, इंटरेस्ट सबसिडी का दिली जाते, एक्सपोर्टला का बरं प्रोत्साहन दिलं जातं, या सगळ्याची उत्तरं आपल्याला मिळू शकतील राजकोषीय धोरणाबद्दल. दुसरा विषय तुम्ही
विचारला मॉनिटरी पॉलिसी बद्दल थोडस सांगा, आणि आपण आताच तुटीचा उल्लेख केला तर ती तूट मलाही जाणवते. महिन्याच्या अखेरीस पैसे संपून जातात आणि तूट जाणवते. तर सरकारला अशी जी तूट जाणवते त्याचे काही प्रकार आहेत, ते प्रकार नेमके काय आहेत, ते कसे बोलायचे याच्याबद्दल खरं म्हणजे मी मला आवडू शकलो नाही, तर ते जरा आम्हाला सोपं करून सांगा.
आपण थोडं जरा मॉनिटरी पॉलिसी बाजूला ठेवू, हे पूर्ण करून घेऊ. ही तूट येते, तुम्ही म्हणालात की माझ्याही बाबतीत तूट येते, स्वतःच्याही बाबतीत प्रत्येकाला असं जाणवतं. पण मराठीमध्ये एक फार छान म्हण आहे, अंथरून पाहून पाय पसरावेत. म्हणजे काय, आपलं उत्पन्न काय ते बघावं आणि त्याला अनुसरूनच खर्च करावा. सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे काय, म्हणजे मला खर्च किती करायचा तर उत्पन्न आहे तेवढाच खर्च करता येतो. म्हणजे तुमच्या माझ्या बाबतीत खरंय, सरकारच्या बाबतीत अजिबात खरं नाही. सरकार उलट काय करतं, हातपाय पसरत जातं आणि मग अंथरून शोधायला लागतं, म्हणून तूट येते. तुमच्या माझ्या महिन्याच्या ह्याच्यात तूट किती वेळा येईल, एकदा येईल, दोनदा येईल, तीनदा येईल, जे काही तुमचं माझं संचित आहे, साठवलेलं आहे, ते संपल्यावर तूट आणून कराल काय? सरकारला असं नाहीये. सरकार काय करतं, खर्च आधी नक्की करतं. आम्हाला विकासासाठी एवढा खर्च करायचाच आहे, डिफेन्ससाठी एवढा खर्च करायचाच आहे, या कल्याणकारी योजना आणायच्याच आहेत, कारण शेवटी सरकारला पुन्हा निवडून यायचं आहे. म्हणून खर्च आधी प्लॅन करतो आणि मग त्याच्यासाठी उत्पन्नाचे साधनं शोधायला लागतात. यामुळे अनेक कर येतात, यामुळे करांचे दर वाढत जातात, यामुळे सवलती कमी होत जातात आणि मग लोकांचा रोष येतो. तेव्हा ह्या दोघांमध्ये जो फरक राहतो त्याला तूट असं म्हणतात, डेफिसिट असं म्हणतात. आणि ही दुर्दैवाने जगातल्या सगळ्या जवळपास देशांमध्ये एक अतिसामान्य गोष्ट म्हणजे कायमची तूट झालेली आहे. मला पण आता थोडासा मोह आवरत नाहीये थोडस मागे जायला, असं का झालं असेल? माझ्या दृष्टीने जी जागतिक महामंदी 1930s आली तिथे आपल्याला थोडस मागे जावं लागेल. कीन्स नावाचा एक मोठा अर्थतज्ञ होऊन गेला आणि त्यांनी त्यावेळेला काही उपाय शोधले, सांगितले या मंदीतनं बाहेर पडायचं असलं तर काय करा. त्यांनी फार छान विश्लेषण केलं, अगदी लॉजिकल विश्लेषण आहे. त्यांनी असं सांगितलं, मंदी मंदी म्हणजे काय हो? मंदी म्हणजे बाजारात मागणी नसणं म्हणजे मंदी आहे. बाजारात मग मागणी का नसते? कारण मंदी म्हणजे जर मागणी नसणं असेल आणि मंदी हटवायची असेल तर मागणी आणा म्हणजे मंदी हटेल. त्यामुळे साधा सोपा प्रश्न असा येतो, मागणी का नसते? त्याला उत्तर अगदी सोपं आहे, एक आर्थिक चक्र असतं. चक्र कसं असतं आर्थिक? तर त्या चक्राची सुरुवात होते गरजेपासून, ज्याला इंग्रजीत नीड म्हणूया. तुमच्या माझ्या गरजा तर आमाप येतो, प्रत्येकाला प्रत्येकच गोष्ट हवी असते आणि माणसाच्या या गरजा जसं अर्थशास्त्र सांगतं या कधी न संपणाऱ्या आणि पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या. तहान लागली तर पाणी पितो, ही झाली गरज आणि हा झाला उपाय. पण तहान वारंवार लागते ना, आणि आधी पाण्याची लागणारी तहान, मग थंड पाण्याची होते, मग सरबताची होते आणि मग ती वाढतच जाते. त्यामुळे ही गरज सुरुवात आहे. पण गरज म्हणजे मागणी नाहीये. अर्थशास्त्रात नीड अँड डिमांड आर टू डिफरंट थिंग्स. प्रत्येक गरज मागणी नाही होत, तर ती गरज मागणी होते विच इज सपोर्टेड बाय परचेसिंग पॉवर. ज्या गरजेला क्रयशक्तीची जोड आहे, मला असं वाटतं गाडीतनं फिरावं. म्हणजे माझी गरज आहे कार असावी, पण जोपर्यंत माझ्या खिशामध्ये 5-7 लाख रुपये नाहीयेत तोपर्यंत मी मागणी नोंदवू शकत नाही. म्हणून अर्थचक्रातला दुसरा टप्पा गरजेनंतरचा आहे मागणी. आता बाजारात मागणी आली तर काय होतं, कोणीतरी पुरवठा करायला पुढे येतं, म्हणून तिसरा टप्पा आहे पुरवठा. चौथा टप्पा आहे पुरवठा करण्यासाठी कोणीतरी उत्पादन केलं पाहिजे, म्हणून चौथा टप्पा आला उत्पादन. एकदा उत्पादन करायचं ठरवलं की यू विल हॅव टू एम्प्लॉय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्राइज, हे चार फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, यांना एम्प्लॉय करावं लागतं. ते एम्प्लॉय केले की पाचवा टप्पा येतो, तो काय येतो, लँड विल गेट रेंट, लेबर विल गेट वेजेस, कॅपिटल विल गेट इंटरेस्ट अँड एंटरप्राइज विल गेट प्रॉफिट. म्हणजे या सगळ्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला काहीतरी उत्पन्न मिळेल. हे उत्पन्न एकदा मिळालं की काय होणार आहे, त्यांची क्रयशक्ती वाढेल, आणि क्रयशक्ती वाढली की मागणी वाढेल. असं लॉजिक एकदा डोळ्यासमोर आलं, मग मंदी हटवायची असली तर काय करा, लोकांची क्रयशक्ती वाढवा. क्रयशक्ती कशी वाढवणार, त्याला फार सोपा उपाय कीन्सनी सांगितला. कीन्सनी सांगितलं, सरकारने खर्च करावा. सरकारने जर खर्च केला तर लोकांची क्रयशक्ती वाढते, हे पण समजायला सोपं आहे. उदाहरणार्थ सरकारने रस्ता करायला काढला, काय होणार आहे, सरकारला खडी विकत घ्यावी लागेल, डांबर विकत घ्यावं लागेल, म्हणजे कोणीतरी सप्लायर आला, लेबर लागेल, म्हणजे वेजेस आले, सरकारला हे करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल, कोणीतरी फायनान्सर आला, व्याज मिळायला सुरुवात झाली. म्हणजेच सरकार जेव्हा खर्च करतं त्यावेळेला समाजाचं उत्पन्न वाढतं, आणि उत्पन्न वाढलं की क्रयशक्ती वाढते, आणि क्रयशक्ती वाढली की मागणी वाढते, आणि मागणी वाढली की मंदी पडते. म्हणून सोपा मार्ग काय सांगितला, सरकारांनो खर्च वाढवा, उत्पन्न नसलं तरी खर्च वाढवा, आणि मग तिथून तुटीला सुरुवात झाली. आणि आज जगभरात जवळपास सगळ्या देशांचे बजेट्स हे डेफिसिट्स बजेट यायला लागलेले आहेत. ते भागवण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग काय, तर नोटा छापा. पूर्वी गोल्ड स्टँडर्ड होतं, त्यावेळेला सोन्याचा साठा असला तर चलन काढता येत होतं, आता हे गोल्ड स्टँडर्ड गेलं, त्यामुळे नोटा किती छापायच्या, शासन आणि मध्यवर्ती बँक यांचं एकमत झालं तेवढ्या नोटा छापायच्या, म्हणून हे नोटा छापणं सुरू झालं. हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग काय, दुसरा मार्ग म्हणजे कर्ज घ्या. सरकारने कर्ज घ्यायचा आणि खर्च करायचा, कर्ज घ्यायचा आणि खर्च करायचा. या दोन्हीचा विपरीत परिणाम हा अर्थव्यवस्थांवर झालेला आपल्याला दिसतो. जेव्हा तुम्ही खूप नोटा छापता त्यावेळेला चलन खूप होतं, त्यामुळे मागणी खूप वाढते, त्या प्रमाणात उत्पादन होत नाही आणि म्हणून किमती वाढत जातात आणि त्याला इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. आता आपण जर सिनियर मंडळींना विचारलं तर ते सांगतील, आमच्या वेळेला 2 रुपये लिटर दूध होतं, आता 60 रुपये लिटर दूध झालं. दूध तेच आहे, माप पण एकच लिटर आहे, पण 2 रुपयाचं 60 रुपये काय झालं, दिस इज इन्फ्लेशन. काय इन्फ्लेशन आलं, कारण बाजारात पैसा वाढला. पैसा का वाढला, त्याचं एक कारण डेफिसिट. दुसरा मार्ग काय, कर्ज घ्या. तुम्ही जर कर्जच घ्यायला लागलं, सरकार सारखं कर्ज घ्यायला लागलं तर काय होतं, तर बाजारातला पैसा तेवढाच आहे पण त्या पैशाची मागणी वाढली, आणि मागणी पुरवठा न्यायानी मागणी जर वाढली तर किंमत वाढते, आणि ही पैशाची किंमत म्हणजे व्याजाचे दर आहेत. म्हणून व्याजाचे दर वाढत जातात, आणि व्याज दर वाढले तर पुन्हा महागाईलाच निमंत्रण येतं. म्हणून तूट येणं याचाच अर्थ आपण महागाईला निमंत्रण देणं आहे. यासाठी तुटीचा अर्थसंकल्प शक्यतो नसावा, असला तर तो मर्यादित असावा, आणि ही जी काही चलन तयार होणार आहे हे तयार होणारं चलन फक्त पर्चेसिंग पॉवरसाठी नाही तर उत्पादकता वाढीसाठी वापरलं जाईल. असं जर झालं तर पैसा वाढल्यावर उत्पादनं पण बाजारात वाढली तर मग इन्फ्लेशनकडे आपण जाणार नाही, कारण छोट्या उत्पादनासाठी वाढीव मागणी असं न होता वाढलेल्या उत्पादनासाठी वाढलेली मागणी, मग आपली किंमत पातळी स्थिर राहू शकेल. असा साधारणपणे या डेफिसिटचा अर्थ आहे.
खूप खूप सोपं करून सर तुम्ही सांगितल्यामुळे खूप आमच्या सोयीचं झालं. सर, अलीकडे आपण पाहतो की अनेक वेळा व्यापार जगतातील, उद्योग जगतातील लोक असं म्हणतात की रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले तर त्या ठिकाणी गुंतवणूक वाढू शकेल. आणि अशाच प्रकारे एक ट्रेंड आपण म्हणूया की जास्तीत जास्त मॉनिटरी पॉलिसीचा किंवा द्रव्यविषयक धोरणाचा अवलंब करून आपण अलीकडे उपाय शोधत आहोत. म्हणजे ज्याला आपण वास्तव उत्पादन वाढीकडे दुर्लक्ष करून केवळ पैशाचा पुरवठा कमी जास्त करून आपण त्या समस्येवर तात्पुरता उपाय त्या ठिकाणी शोधत आहोत. तर मला आपल्याकडनं असं जाणून घ्यायचं आहे की हे योग्य आहे का. आणि तत्पूर्वी तुम्ही आम्हाला द्रव्यविषयक धोरणाविषयी थोडीशी आमच्या विद्यार्थ्यांना माहिती द्या आणि मग याबद्दल आपलं मत जे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा.
जसं आपण फिस्कल पॉलिसी बघितली, राजकोषीय धोरण बघितलं, तसं एक मॉनिटरी पॉलिसी, नाणे धोरण किंवा चलन धोरण किंवा द्रव्य धोरण असं त्याला मराठीत म्हणता येईल. हे काय असतं तर कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा असावा
बर
हे ठरवणं आणि त्या पैशाची कॉस्ट म्हणजे व्याजाचे दर ठरवणं याला मॉनिटरी पॉलिसी ढोबळमानाने म्हणता येईल. क्वांटिटी ऑफ मनी अँड कॉस्ट ऑफ मनी किंवा प्राइस ऑफ मनी हे ठरवणं. आता हे कोण ठरवतं? तर क्वांटिटी ऑफ मनी ठरवते सेंट्रल बँक इन कन्सल्टेशन विथ सेंट्रल गव्हर्नमेंट. ही क्वांटिटी ऑफ मनी म्हणजेच प्रत्यक्ष छापलेल्या नोटा.
बर,
पण मला आता थोडस वेळेचा अभाव असेल तर आपण हा विषय स्वतंत्रपणे करू, मी ते जरा बाजूला ठेवतो. क्वांटिटी ऑफ मनी हा एक भाग झाला. दुसरा आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच प्राइस ऑफ मनी. आता ही कोण ठरवतं? तर खरं म्हणजे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यावर व्याजाचे दर ठरले पाहिजेत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्वांटिटी ऑफ मनी म्हणजे फक्त सरकारने इश्यू केलेले करन्सी नाही, याच्या जोडीला आणखीन एक प्रकारची पैसा बाजारात असतो आणि तो पैसा कोणता? तर तो म्हणजे बँक मनी किंवा क्रेडिट मनी असं ज्याला म्हणता येईल. तुम्ही आणि मी डिपॉझिट केलं बँकेमध्ये, समजा 1,00,000 रुपये बँकेत ठेवले. बँक काय ते 1,00,000 रुपये तुमचे सांभाळत नाही बसत. बँक काय करते? त्यातनं काही रक्कम काढून घेते ज्याला SLR आणि CRR असे दोन शब्द आहेत, स्टॅच्युटोरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक रोखता निधी आणि कॅश रिझर्व रेशो, रोख राखीव निधी. हे प्रमाण रिझर्व्ह बँक ठरवतंय आणि तेवढा पैसा ते ठेवून घेतात. म्हणजेच ऐन वेळेला कोणी मागायला आले, डिपॉझिट विड्रॉ करायला आले तर देता आले पाहिजे, बँकेला रोखता राहिले पाहिजे. उदाहरण असं समजू, हे 35% आहे उदाहरण म्हणून, तर 1,00,000 रुपये ठेव आहे, 35% हे रिझर्व्ह आहे, म्हणजे 65 रुपये आता बँकेकडे असे आहेत की जे ते कर्जावर देऊ शकतात. मग बँक काय करणार आहे? ठेवीवर जर व्याज द्यायचं असलं तर कुठून तरुण आधी बँकेला उत्पन्न मिळालं पाहिजे. कर्ज देऊन बँक उत्पन्न मिळवते. 65 रुपये कर्जावर दिलंय, ही झाली बँक मनी क्रिएटेड, क्रेडिट मनी क्रिएटेड. म्हणजे एक पैसा रिझर्व्ह बँकेने केलेला आहे, दुसरा पैसा बँकांनी तयार केलेला आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला पैसा मर्यादित करायचा आहे किंवा वाढवायचा आहे त्यावेळेला दोन्ही मार्ग अवलंबले पाहिजेत. एक तर जी लीगल टेंडर मनी आहे म्हणजे रिझर्व्ह बँकेने काढलेली पैसा आहे, चलन आहे, ते वाढवलं पाहिजे, किंवा बँकांच्या माध्यमातून निर्माण होणारा पैसा वाढवला पाहिजे. आता हा जर बँकांच्या माध्यमातून होणारा पैसा वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे, किंवा तो कमी करायचा असेल तर काय केलं पाहिजे? ज्याला मग काही साधनं आहेत, ज्याच्यामध्ये एक साधन असतं म्हणजे हा SLR CRR रेशो कमी जास्ती करा, म्हणजे मग 65 रुपये द्यायला उरतात का 75 रुपये उरतात का 50 रुपये उरतात. हा रेशो बदलला की बँकांना कर्ज देण्यासाठी म्हणजे लोनेबल फंड्स हे कमी जास्ती होतात. आणि दुसरा येतो म्हणजे व्याजदर कमी जास्ती करणे. ही थोडक्यात मॉनिटरी पॉलिसी आहे. या मॉनिटरी पॉलिसीच्या आधारावर पैशाची मात्रा क्वांटिटी ऑफ मनी आणि पैशाची किंमत म्हणजेच इंटरेस्ट रेट्स हे कमी जास्ती केले जातात आणि त्या आधारावर बाजारातली वस्तूंची मागणी आणि पुरवठा कमी जास्ती होतो. वस्तूंची कॉस्ट कमी जास्ती होते कारण इंटरेस्टच्या कॉस्ट ही वस्तूच्या कॉस्टमध्ये ऍड होत असते आणि मग बाजारामध्ये इनडायरेक्टली शासनाला हस्तक्षेप करता येतो.
धन्यवाद सर.
धन्यवाद. अतिशय चांगले प्रश्न आपण विचारलेत. मला असं वाटतंय की आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाली असते. धन्यवाद.
आणि मी माझ्या स्वतःच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं आपला आभार मानतो. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अर्थशास्त्र विषय सोपा करून सांगण्याची आपली जी हातोटी आहे त्याचा आम्हाला परत प्रत्यय आला आणि याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना राज्य वित्तीय धोरण, मॉनिटरी पॉलिसी, त्याच्यानंतर जागतिकीकरण, त्याचे परिणाम, त्याला घाबरायचं की नाही आणि जागतिकीकरणाच्या धोरणामध्ये आपण कोणत्या प्रिकॉशन्स किंवा कोणती खबरदारी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण फार चांगल्या पद्धतीनं विवेचन केलं. मी परत एकदा आपले आभार मानतो आणि मला आशा आहे की परत तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांकरता वेळ द्याल जेणेकरून अर्थशास्त्र हा विषय हा रंजक होण्याबरोबरच त्यातून आपल्या आर्थिक जीवनाला कसं एक वेगळं वळण द्यावं याचं विद्यार्थ्यांना ज्ञान होईल आणि त्याचा फायदा वैयक्तिक तर असेलच त्याशिवाय सामाजिक कल्याणाकडे देखील विद्यार्थ्यांचा कल कसा वाढवता येईल याचं विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन कराल याची मला आशा आहे. परत एकदा आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी आपले आभार मानतो.